नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका सक्त वसुली खात्यान अटक केल्या. दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज हांणी समाज माध्यमांचेर पोस्टावरवी ही माहिती दिली. दिल्ली सोरो घोटाळ्याचे प्रकरणात अर्थिक गैरव्यवहाराच्या केशीत केजरीवाल हांचेर आरोप आशिल्ल्यान तांका अटक केल्या. ईडीचे कारवाये पासून संरक्षण दिवंक दिल्ली उच्च न्यायालयान केजरीवाल हांका न्हयकार दिल्या उपरांत थोड्याच वरां भितर ईडीन केजरीवाल हांका तांच्या घरा वचून अटक केली. ईडीन केजरीवाल हांच्या घरा वचून झडती घेतली आणि उपरांत तांका अटक केली. आयज केजरीवाल हांका न्यायालया मुखार हाजीर करतले. ईडीच्या मुख्यालयात ह्या फाटभुयेर सुरक्षा व्यवस्था खर केल्या. आम आदमी पक्षान केजरीवाल हांच्या अटकेआड सर्वोच्च न्यायालयात फिर्याद केल्या आणि अटक रद्द करची म्हण केल्ल्या अर्जाचेर ताकतिकेन सुनावणी मागल्या अशी माहिती आपाचे फुडारी आणि दिल्लीचे मंत्री आतिशी हांणी दिल्या. भ्रष्टाचाराच्या आड योग्य कारवाये खातीर चालू आशिल्ली ही योग्य कायदेशीर प्रक्रिया अशी प्रतिक्रिया भाजपाचे फुडारी रविशंकर प्रसाद हांणी दिल्या. कायद्याप्रमाण जे किदे ते जातले अशें तांणी म्हळां. काँग्रेस पक्षाचे फुडारी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे, सीताराम येचुरी, अखिलेश यादव हांणी अटकेचेर खर टिका केल्या. भाजपा केजरीवाल हांका भिता त्या खातीर केजरीवाल हांका अटकेचे हे राजकीय कारस्थान अशी टिका गोयचे आम आदमी पक्षाचे फुडारी आदोगाद अमित पालेकार हांणी केल्या. लोकसभेचे वेंचणुके खातीर भाजपान काल तिसरी वळेरी जाहीर केल्या. मात ते तिसरे वळेरेंतूय दक्षीण गोयच्या उमेदवाराचे नाव जाहीर जाल्ले ना. तामिळनाडूतल्या 9 मतदारसंघा खातीर ही वळेरी आसा. तातून कोयंबतूर सावन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अन्ना मल्लाय हांका उमेदवारी दिल्या. गोयचो दक्षीण गोय मतदारसंघाचो उमेदवार आज जाहीर जातलो अशी माहिती प्रदेश भाजपा अध्यक्ष खासदार सदानंद शेठ तानावडे हांणी खबराकारांक दिल्या. इतले मजगती काँग्रेस पक्षांनी लोकसभे खातीर 6 राज्यांनी 57 उमेदवारांची चौथी वळेरी जाहीर केल्या. तातूंत बिहार, अरुणाचल प्रदेश, अस्तंत बंगाल, पुड्डुचेरी, केंद्रशासित प्रदेश अशा राज्यांचो आसपाव आसा. अरुणाचलाचे आदले मुखेलमंत्री नाबम तुकी हांका अरुणाचल अस्तंत मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. पुड्डुचेरीत आदले मुखेलमंत्री वैथिलिंगम हांका अथीर रंजन पुड्डुचेरी लोकसभा मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी अधीर रंजन चौधरी हांका अस्तंत बंगालात बहमापूर मतदारसंघातल्यान उमेदवारी दिल्या. मात काँग्रेस पक्षाच्या ह्या वळेरेंत गोयच्या दोनी लोकसभा उमेदवारांचो आसपाव ना. आता मेरेन भाजपान उत्तर गोयचे उमेदवार म्हण खासदार केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नायक हांचे नाव जाहीर केल्या. आरजी पक्षान दोनी उमेदवार जाहीर केल्यात जाल्यार काँग्रेस पक्षान एकूय उमेदवार अजून जाहीर केल्लो ना. दक्षीण गोयच्या जिल्हो दंडाधिकाऱ्यान जिल्ह्यातल्या खंयच्याय भौशीक सुवातेर रस्त्याचेर चौकात पाळणीत वा खंयच्याय उक्त्या सुवातेर वेंचणूक आचारसंहिता सोपेमेरेन कसल्याच प्रकारची शस्त्रां बंदुको फारपेटाचे सामान घातक शस्त्रां बाळगूक बंदी घाल्या. पूण हे निर्बंध भौशीक सेवक पुलीस सुरक्षा कर्मचारी आनी ड्युटीचेर आशिल्ले सुरक्षा कर्मचारी तशेंच भारतीय नॅशनल रायफल असोसिएशनाचे वांगडी आशिल्ले खेळगड्यांक बँकेच्या जबाबदार व्यक्तींक आणि त्यांच्या सुरक्षा गार्डाक लागू जायना. नेम म्हणल्यार भारतीय दंड संहितेचे कलम खाला सकल जातली अशें दक्षीण गोयचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू हांणी जारी केल्ल्या आदेशात म्हळां. गोयात शिगमो सुरू जाता. 26 मार्चा सावन शिगम्याचो उत्सव गोयच्या शारा शारांनी सुरू जातलो. तो 8 एप्रील मेरेन चलतलो. 26 तारखेक फोंड्या सावन सुरू जातलो, रोमटामेळ चित्ररथांच्यो मिरवणुको जातल्यो, उपरांत कळंगुटे साखळे दिवचले 30 मार्चाक पणजे, उपरांत पर्वरे पेडण्या काणकोणा वास्को शिरोडे आनी कुडचड्यार केपे आनी धारबानोडे एकाच दिसा, मडगांवां 6 एप्रिलाक म्हापशा सांगेर एकाच दिसा आनी निमणे 8 एप्रिलाक कुंकळे आनी वाळपय जातलो। पणजे उद्योजक श्रीनिवास धेपो हांच्या फुडारपणात आनी गोंय राज्य पर्यटन खात्याच्या आदारान समिती शिगम्याचो उत्सव घडोवन हाडटा। 25 मार्च ते 31 मार्च मजगती तरेतरेच्यो कार्यावळी जातल्यो आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो।